chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಕರ್ನಾಲ್ ಸಾಖರ್ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾಮಧ್ಯೆ 10 ನವೆಂಬರ್ ಪಾಸೂನ್ ಗಾಳಪ ಹಂಗಾಮ ಸುರು. ಉಪಾಯುಕ್ತ ನಿಶಾಂತ್ ಕುಮಾರ್ ಯಾದವ್ ಯಾನೀ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಕಿ ದ ಕರ್ನಾಲ್ ಸಹಕಾರಿ ಸಾಖರ್ ಕಾರ್ಖಾನಾ ಲಿಮಿಟೆಡ್ಚ್ಯಾ ನವ್ಯಾ ಗಾಳಪ ಹಂಗಾಮಾಚಿ ಸುರುವಾತ್ 10 ನವೆಂಬರ್ಲಾ ಕೇಲಿ ಜಾಯಿಲ್. त्यांनी समितीच्या सदस्यांना अपील केले की त्यांनी कारखान्यामध्ये जास्तीत जास्त ऊस आणण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करावे. उपायुक्त मंगळवारी साखर कारखान्याची बोर्ड कमिटीच्या बैठकीला संबोधित करत होते. बैठकीमध्ये सर्वसंमतीने अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शेतकरी विकास केंद्र उघडले जाईल. या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना खत बी बियाणे उपलब्ध करावले जाईल. बैठकीमध्ये MD साखर कारखाना आदिती यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कारखान्याकडून अनेक प्रकारची सुविधा दिली जात आहेत. कारखाना घाट्यातून उभा राहावा यासाठी कारखान्याकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कर्नाल कारखाना उत्पादनाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथम येत आहे. यावेळी कर्नाल साखर कारखाना पहिला राहील यासाठी त्यांनी आश्वासन दिले आहे.